नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या बांगलादेशी समकक्ष तारीक रहमानाक आपल्या कुटुंबासयत भारताच्या भेटीर आपोवणें दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमांत जावपी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026 सर्तींत वांटो घेतल्यो. भारत आनी फ्रांस हांणी इंडिया फ्रांसाचो संबंध खाशेलो जागतीक रणनीती भागीदारीन वाडोवपाचें मान्य केलां. भारत AI इम्पॅक्ट समीट खातीर नवी दिल्लीत आशिल्ल्या जायत्या जागतीक फुडाऱ्यांकडेन आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बसका घेतले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या बांगलादेशी समकक्ष तारीक रहमानाक आपल्या कुटुंबासयत भारत भेटीर आपोवणें दिला. प्रधानमंत्री मोदी हांणी रहमानाक बरयल्ल्या पत्रांत दोनूय राष्ट्रांमदले बहुआयामी द्विपक्षीय संबंधाक आनीक घटमूट करपा खातीर BNP फुडाऱ्या वांगडा काम करपाची उमेद उक्तायल्या. भारत आनी बांगलादेश हांच्या मदीं वांटून घेतिल्ल्या इतिहासाचेर, सांस्कृतीक संबंधांचेर आनी शांतताय आनी समृद्धीच्या इत्सेचेर इश्टागत आसा अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. आमच्या उदरगतीच्या प्राधान्यामदलो घटमूट अभिसरण आमच्या फुडाऱ्याच्या सहकार्या खातीर मार्गदर्शक तत्व म्हणून काम करतलें अशें तांणी मुखार सांगलें. रहमानाक वेंचणुकेंतल्या जैताक परबीं दितना प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या जैताचें वर्णन बांगलादेशांतल्या लोकांनी तांच्या फुडारपणाचेर केल्लो विस्वास अशें म्हणलां. देशाक शांतताय, स्थिरताय आनी समृद्धीच्या दिकेन व्हरपाच्या रहमानाच्या दृश्टीकोनाक भौशीक आदार दिता अशें तांणी सांगलें. जोडणी, वेपार, तंत्रगिन्यान, शिक्षण, कुशळटाय, उर्जा, उदरगत, भलायकी, जतनाय आनी लोकांमदीं आदान प्रदान अशा विंगड विंगड क्षेत्रांनी ढाका वांगडा सहकार्य वाडोवपाची आस्त बाळगिता अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगलें. प्रादेशीक सहकार घटमूट करपाविशीं तांणी भर दिलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमांत जावपी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026 सर्तींत वांटेकार जातल्यो. त्यो भारताच्या नौदलाचे बळगे आनी दर्यावेल्या क्षमताचे अद्भुत प्रदर्शन पळयतल्यो. 15 ते 25 फेब्रुवारी मेरेन विशाखापट्टणमांतल्या भारतीय नौदलान IFR आयोजीत करता. राष्ट्रपती मुर्मू काल सांजेवेळा थंय पावल्यो. भारत आनी फ्रांस हांणी इंडिया फ्रांसाचो संबंध खाशेलो जागतीक रणनीती भागीदारीत वाडोवपाचें मान्य केला. 2047 अनकासो चालीक लावपाचो निर्णय घेवपा खातीर वर्सुकी विदेश वेव्हार मंत्री संवाद स्थापन करपाक दोनी वटांनी मान्यताय दिली. तशेंच इंडिया फ्रांस नवनिर्माणाचे वर्स आनी इंडिया फ्रांस नवनिर्माण जाळे सुरू करपा खातीर दोनी राष्ट्रांनी कबलात केल्या. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे वांगडा संयुक्त निवेदन दितना प्रधानमंत्री मोदी हांणी ही भागीदारी फकत रणनितीची न्हय तर आयचे अस्थिर जागतीक परिस्थिती मदीं संवसारीक स्थिरताय आनी समृद्धी खातीरय आसा अशें तांणी स्पश्ट केलें. भारत आनी फ्रांस हांचे मदीं खाशेले संबंध आसा आनी फ्रांस भारताचो एक पोरणो रणनिती भागीदार आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नमूद केलां. भारत AI इम्पॅक्ट समीट खातीर नवी दिल्लीत आशिल्ल्या जायत्या जागतीक फुडाऱ्यांकडेन आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बसका घेतले. प्रधानमंत्री स्पेनाचे राष्ट्राध्यक्ष पेद्रू सांचेस, फिनलँडाचे प्रधानमंत्री एंटी पेटेरी ओर्पो, सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्युचिच, क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच, एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष आलाल कारीस, भूतानाचे प्रधानमंत्री दाशो शेरिंग तोबगे आनी कझाकस्तानाचे प्रधानमंत्री ओल्जास बेक्तेनोव हांची भेट घेवपाचे आसात. ग्लोबल साउथातल्या नागरिकांचे जिवीत बदलपाक AIची शक्ती वापरूं येता अशें निती आयोगाचे आदले मुखेल कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हांणी सांगलें. नवी दिल्लीत जाल्ल्या इंडिया AI इम्पॅक्ट समीट 2026 दुसऱ्या दिसा उलयतना कांत हांणी AI गरिबी रेशा खाला लोकां मेरेन पावतले हाची खात्री करप आनी शिक्षण आनी पोशण मानकां सुधारप गरजेचें आसा अशें तांणी सांगलें. भारत अमेरिके परस 33% चड डेटा प्रदान करता आनी ग्लोबल साउथांतल्या डेटाच्या आधारान व्हड भाशा मॉडेल्स बरे जातात अशें तांणी मुखार सांगलें.
Challenges whether we can ensure that AI reaches those below poverty line, vast segments of population, whether AI can be used to transform lives of citizens in the global south, and whether AI can be used to improve learning outcomes, improve nutritional standards, which are major challenges before the world. Important thing is that today, we in India, I mean, if you look at OpenAI, ChatGPT, we are providing more data than the United States of America.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
भलायकी राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी भारतांतल्या भलायकी सेवे खातीर एआय स्ट्रॅटजी साही लॉन्च करपाची घोषणा केली। ही एक राष्ट्रीय मार्गदर्शक चौकट आसा जी राज्या नियामक आणि खासगी कार्यक्रमा मदीं जबाबदार एआय स्विकाराक तेको दिवपाक आसा। नवी दिल्लीत जाल्ल्या परिषदेंत उपस्थितांकडे उलयतना पटेल हांणी एआय इम्पॅक्ट समीट 2026 वेळार साही उपक्रम सुरू करतले अशें सांगलां।
AI for India, as our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji believes, is not artificial intelligence. It is all inclusive. That's our definition of AI. The real measure of the power of AI lies in the extent to which it is able to touch lives and the extent to which it is able to address the health inequities. That's the governance model we follow, in which AI becomes an enabler and a force multiplier, and it is able to take us closer to the goals of inclusivity and health equities.
एआय आणि शिक्षण एकामेकाक पूरक असतात असे एआय शिखर परिषदेन उलयताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हणले। भारतान एआयची सीमा वाढोवपा विशीं उलयताना प्रधान हांणी सध्या देश गिन्यान केंद्रीत समाज जावपाच्या दिशेन वाटचाल करता असे म्हणले। भारत सारख्या बहुआयामी देशांत प्रणालीची गुंतागुंत समजून घेवपाक आणि ताचो वापर भौशीक कल्याणा खातीर करपाक एआय हे एक महत्वाचे साधन असा असे प्रधान हांणी नमूद केले। मंत्र्यांनी तरणाट्यांक तंत्रगिन्यानाची सखोल समज विकसित करपाचे आणि फुडारान एआय चलित जागतिक गिन्यान केंद्र करपाचे आवाहन केले।
भारत की नई पीढ़ी को AI enabled शिक्षा हमारी दायित्व है। काफी उत्साह से लोग इस समिट में पार्टिसिपेट कर रहे हैं। AI in education, education in AI, भारत की परंपरागत ज्ञान से लेके वैश्विक ज्ञान तक AI को यूज करके हमें अपने स्टूडेंट्स को अपनी नई जनरेशन के से ज्यादा एम्पावर करे, टीचर्स को जैसे एम्पावर करे, स्कूल मैनेजमेंट कॉलेज मैनेजमेंट को ठीक करे, ये एक प्रायोरिटी की विषय बन चुकी है।
फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां 52व्या G7 शिखर सभेंत आपोवणें दिलां। अंदू 2026 वर्सा ह्या शिखर सभेचें अध्यक्षपद फ्रांस करतले। मुंबयत दिल्ले पत्रकार निवेदनांत मॅक्रॉन हांणी इव्हिएनांत जावपी शिखर 7 सभेच्या आदीं आंतरराष्ट्रीय कार्यसुची कबलात करपा खातीर भारत आनी फ्रांस हांच्या मदीं बसका घेवच्यो अशें सांगलां। भारत ब्रिक्स शिखर सभेच्या अध्यक्षपदाचेर आसतलो जाल्यार फ्रांस G7 गटाचो अध्यक्ष आसतलो। केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह शेनवारा आसामातल्या गुवाहाटींतल्या सरुसाजाई स्टेडियमात जावपी केंद्रीय राखीव पुलीस दळाच्या वर्धापन दिसा परेडीक मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावपाचे आसात। पयलेच खेपे CRPF ईशान्येक आपलो वर्धापन दीस मनयतात। ह्या वाठाराकडेन तांचो संबंध आणि शांतताय स्थिरताय आणि राष्ट्रीय सुरक्षा हांची वचनबद्धताय हाचेर भर दिता। आयज AI इम्पॅक्ट समीट 2026 तिसऱ्या दिसा संशोधन परिसंवाद जावपाचे आसा। तातून एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष आलार कारीस, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री जितीन प्रसादा हांचे वांगडा हेर मानेस्त लोकांवांगडा चर्चा करतले। कार्यपंगडाची उक्तावण अधिवेशन आणि सुरवात जावपाची आसा। केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालच्या दिसभराच्या भोंडेर आसतले। कोलकाता पावतकच मंत्री शाह श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हांच्या 152व्या जयंती निमतान नाडियाच्या मायापूर हांगाच्या इस्कॉन मुख्यालयांत पावतले। भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उदेंत राजस्थानात गडगड आणि वादळाचो अदमास उक्तायला। अंदमान आणि निकोबार जुव्यासयत राजस्थानात ह्या दिसा वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगड येवपाची शक्यताय असा। दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वकरण सर्तीन काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात जाल्ले गट क मॅचींत नेपाळान स्कॉटलंडाक 7 विकेटींनी हारयलो। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या बांगलादेशी समकक्ष तारीक रहमानाक आपल्या कुटुंबासयत भारताच्या भेटीर आपोवणें दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमात जावपी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026 सर्तींत वांटो घेतल्यो। भारत आणि फ्रान्स आणि इंडिया फ्रान्सचा संबंध खाशेलो जागतिक रणनीती भागीदारीन वाढवण्याचे मान्य केला. भारत एआय इम्पॅक्ट समीट खातीर नवी दिल्लीत आशिल्ल्या जायत्या जागतिक फुडाऱ्यांकडेन आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बसका घेतले आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.